आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या, पश्चिम बंगालमध्ये आज विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यासाठी मतदान। शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश देणं ही राष्ट्रीय चळवळ असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत। 25 एप्रिल रोजी देशात उन्हाळ्याच्या या हंगामातील सर्वोच्च अर्थात 256 गिगावॅटपेक्षा अधिक विजेची मागणी पूर्ण करण्यात सरकारला यश। आणि जागतिक तेल उत्पादक देशांची संघटना असणाऱ्या ओपेकमधून बाहेर पडण्याचा संयुक्त अरब अमिरातीचा निर्णय। आता सविस्तर बातम्या। पश्चिम बंगालमध्ये आज विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यासाठी मतदान होत आहे। 7 जिल्ह्यातील 142 जागांसाठी 40,000 जास्त मतदान केंद्रांवर आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरू झालं आहे। अनेक मतदान केंद्रांवर आज सकाळपासूनच मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत। या दुसऱ्या टप्प्यात विविध पक्षांचे 1,448 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत। यामध्ये 220 महिला उमेदवार आहेत। या टप्प्यात 3,20,00,000 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पाडावी यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील नागरिकांना आज भरघोस मतदान करून लोकशाही जास्त सक्षम करण्याचं आवाहन केलं आहे। यासंदर्भात पंतप्रधानांनी समाज माध्यमावर प्रसिद्ध केलेल्या संदेशात म्हटलं आहे की पश्चिम बंगालमधील महिला आणि युवा पिढीनं या मतदानात मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन आतापर्यंतचा राज्यातील सर्वोच्च मतदानाचा विक्रम मोडला पाहिजे। पंतप्रधान नरेंद्र मोदी कालपासून 2 दिवसांच्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर असून आज त्यांच्या हस्ते हरदोई इथल्या गंगा एक्सप्रेस या द्रुतगती महामार्गाचं उद्घाटन होणार आहे। एकंदर 590 किलोमीटर लांबीचा आणि 6 मार्गिका असलेला हा द्रुतगती महामार्ग असून त्यासाठी सुमारे 36,230 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे। या कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोदी सार्वजनिक सभेमध्ये मार्गदर्शन करणार आहेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आज हिमाचल प्रदेशातील अटल सुरंग भेटीचा प्रस्तावित दौरा रद्द करण्यात आला आहे। राष्ट्रपती या दौऱ्यादरम्यान सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांशीही संवाद साधणार होत्या। मात्र हिमाचल प्रदेशातील प्रतिकूल आणि सतत बदलतं हवामान, वादळी वाऱ्यासह पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याचा हवामान खात्याचा अंदाज असल्यामुळे हा दौरा रद्द करण्यात आला आहे। शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश देणं ही राष्ट्रीय चळवळ असल्याचं म्हणत सर्वोच्च न्यायालयानं याबाबतचा निर्णय कायम ठेवला आहे। राज्य सरकारच्या निर्देशानुसार खासगी अनुदानित शाळांसह परिसरातील सर्व शाळांनी विद्यार्थ्यांना प्रवेश देणं कायद्यानं बंधनकारक असल्याचं न्यायालयानं नमूद केलं आहे। समाजातील दुर्बल आणि वंचित वर्गातील मुलांना प्रवेश नाकारणं म्हणजे घटनेतील कलम 21 अ मधील शिक्षणाच्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे। लखनौमधल्या एका खासगी शाळेनं शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेशासाठी निवड होऊनही एका विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला होता। या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं काल हा निर्णय दिला। देशातील बौद्धिक संपदा पूर्णत्वानं उपयोगात आणण्यासाठी नवोन्मेष आणि बौद्धिक संपदा यांच्या समन्वयातून काम झालं पाहिजे असं सांगून प्रत्येक नव्या कल्पनेचं रुपांतर सुरक्षित संपत्तीत करण्याचं आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे। जागतिक बौद्धिक संपदा दिनानिमित्त नवी दिल्लीत झालेल्या काल कार्यक्रमात ते बोलत होते। नवोन्मेषक विद्यार्थी आणि संबंधितांनी आपल्या कल्पनांची स्वामित्व हक्क ट्रेडमार्क आणि अन्य बौद्धिक संपदा यंत्रणेअंतर्गत त्वरित नोंदणी करावी असं गोयल म्हणाले। क्रीडा क्षेत्राशी संबंधित बौद्धिक संपदा नोंदणीसाठीचं शुल्क 3 वर्षांसाठी माफ करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला। देशाच्या क्रीडा क्षेत्रातील नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। देशातल्या विविध भागात सध्या मोठ्या प्रमाणात उष्णतेचा प्रकोप पाहायला मिळत असून देशातील विजेची मागणी सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर 25 एप्रिल रोजी देशात उन्हाळ्याच्या या हंगामातील सर्वोच्च अर्थात 256 गिगावॅटपेक्षा अधिक विजेची मागणी पूर्ण करण्यात सरकारला यश आलं आहे. 2024 मध्ये मे महिन्यामध्ये आतापर्यंतची सर्वोच्च विजेची मागणी 250 गिगावॅट नोंदवण्यात आली होती. हा विक्रम यावर्षी मोडला आहे. याबाबत केंद्रीय वीज मंत्रालयानं माहिती दिली आहे. विशेष म्हणजे देशांतर्गत ही विजेची सर्वोच्च मागणी पूर्ण करून केंद्र सरकारनं शेजारील देशांमध्ये विजेची निर्यातही यशस्वीपणे पूर्ण केली आहे. देशात पारंपरिक वीज उत्पादनाच्या प्रकारांबरोबरच जलविद्युत प्रकल्प अणुऊर्जा प्रकल्प आणि नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प अशा अनेक माध्यमातून हे विजेचं सर्वोच्च उत्पादन यशस्वीपणे करण्यात आल्याचं वीज मंत्रालयानं म्हटलं आहे. मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन, सेमीकंडक्टर उत्पादन, अत्याधुनिक चिप आरेखन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान यासह देश वेगानं प्रगती करत आहे असं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल सांगितलं. वैष्णव आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्या हस्ते विशाखापट्टणम इथं गुगल क्लाउड इंडिया एआय हबचं भूमिपूजन करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. जागतिक तंत्रज्ञान उद्योगांनी भारताकडे विश्वासार्ह उत्पादक, विकासक, रचनाकार आणि निर्मितीचं ठिकाण यादृष्टीनं पाहावं असं आवाहन त्यांनी केलं. दक्षिण किनारपट्टी रेल्वे विभागाबाबतची अधिकृत सूचना येत्या 1 जून रोजी जारी करण्यात येईल असंही वैष्णव यांनी जाहीर केलं. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजेच एनएचएआयनं उष्णतेच्या लाटेपासून कामगारांचं संरक्षण करण्यासाठी आणि राष्ट्रीय महामार्गांवर सुरक्षित कामकाज सुनिश्चित करण्यासाठी मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत. कंत्राटदारांना दुपारी 12 ते 4 या वेळेत काम टाळण्यास सांगितलं आहे. तसंच डांबर टाकणं आणि वेल्डिंग सारखी जास्त श्रमाची कामं पहाटे किंवा संध्याकाळच्या वेळी करण्यात यावी असंही सांगितलं आहे. नियमित विश्रांतीसाठी थांबे आणि योग्य विश्रांतीची व्यवस्था अनिवार्य करण्यात आली आहे. कामगारांना विश्रांतीसाठी सावलीची जागा, पिण्याचं स्वच्छ पाणी आणि ओआरएस किंवा ग्लुकोजसह प्रथमोपचार देण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. देशांतर्गत एक ऐतिहासिक पाऊल म्हणून भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष प्रथमच नागरिकांसाठी दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून त्यासाठी आज केंद्रशासित प्रदेश लडाख इथं हे अवशेष आणण्यात येणार आहेत. हवाई दलाच्या एका विशेष विमानाद्वारे कडक सुरक्षा व्यवस्थेत हे अवशेष आज लडाख इथं आणण्यात येत असून विमानतळावर त्यांचं स्वागत उपराज्यपाल विनयकुमार सक्सेना हे करणार आहेत. भगवान बुद्धांचे हे पवित्र अवशेष कपिल वस्तू इथल्या पीपरहवा बौद्ध स्तूप इथले असून येत्या 1 ते 15 मे दरम्यान लडाखमधील विविध ठिकाणी ते दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. तेल उत्पादक देशांची संघटना अर्थात ओपेक आणि विस्तारित ओपेक प्लस संघटनांमधून बाहेर पडण्याचा निर्णय संयुक्त अरब अमिरातीनं काल जाहीर केला. याची अंमलबजावणी 1 मे पासून केली जाणार असल्याची माहिती युएईच्या सरकारी वृत्तसंस्थेनं दिली. राष्ट्रीय हित, तेल उत्पादन क्षमता आणि दीर्घकालीन आर्थिक प्राथमिकता याचा विचार करून हा निर्णय घेतला असल्याचं युएईनं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पश्चिम बंगालमध्ये आज विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यासाठी मतदान. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश देणं ही राष्ट्रीय चळवळ असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत. 25 एप्रिल रोजी देशात उन्हाळ्याच्या या हंगामातील सर्वोच्च अर्थात 256 गिगावॅटपेक्षा अधिक विजेची मागणी पूर्ण करण्यात सरकारला यश आणि जागतिक तेल उत्पादक देशांची संघटना असणाऱ्या ओपेकमधून बाहेर पडण्याचा संयुक्त अरब अमिरातीचा निर्णय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.